नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आघाडीसाठी पक्षांमध्ये चढाओढ. छत्रपती संभाजीनगर इथं माजी खासदारांच्या वाहनावर हल्ला, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न. भाजप काँग्रेस आघाडीवरून दोन्ही पक्षात नाराजी. अंबरनाथची काँग्रेस कमिटी बरखास्त. अकोट इथं एमआयएमशी युतीबाबत भाजपची संबंधितांना नोटीस. छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात 26 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. आणि मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंची आगेकूच. आता सविस्तर बातम्या. राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रचाराने वेग घेतला असून प्रचारात आघाडी घेण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्ते तसंच पदाधिकाऱ्यांची चढाओढ सुरू आहे. यामुळे प्रचारात रंगत येत आहे. काही ठिकाणी पक्षांतर्गत वाद उफाळून येत असल्याचंही दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या प्रचार फेरीदरम्यान त्यांच्या वाहनावर काही युवकांनी हल्ला केला. आज दुपारी घडलेल्या या घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ मयूर सोनवणे यांचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न समोर आला आहे. आज पहाटे 4:30 सुमारास घडलेला हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातल्या एका आमदाराच्या भावाने छत्रपती संभाजीनगर इथं एकावर चाकू हल्ला करून त्याच्या 4-चाकीची तोडफोड केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली, मात्र काही वेळातच आरोपी ठाण्यातून पसार झाला. श्यामसुंदर उढाण असं या आरोपीचं नाव आहे. मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची आज लातूरमध्ये जाहीर सभा झाली. लातूरला आधुनिक शहरासाठी आवश्यक नागरी सुविधा देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. राज्याच्या जडणघडणीत माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी दिलेलं योगदान अमूल्य असून आपल्याला त्यांच्याविषयी नितांत आदर असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. देशमुख यांच्याबद्दलच्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विधानाचा विपर्यास झाल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान चव्हाण यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ लातूर नजीक बाभुळगाव इथं आज बंद पाळण्यात आला, तर लातूर इथला प्रस्तावित बंद आमदार अमित देशमुख यांच्या आवाहनानंतर मागे घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात शिवाजीनगर, कसबा, कोथरूड, पर्वती परिसरात रोड शोच्या माध्यमातून प्रचार करत आहेत. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाने जाहीरनामा प्रसिद्ध केला, तर कोल्हापुरात आज काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा खासदार शाहू छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांनी प्रसिद्ध केला. आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा यासह कोल्हापुरी चपलेची पारंपरिक ओळख जपण्यावर भर आणि विमानतळाचं छत्रपती राजाराम महाराज असं नामकरण करण्याच्या प्रस्तावाचा या जाहीरनाम्यात समावेश आहे. राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये निवडणूक झाल्यानंतर भाजपाच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी एमआयएम आणि काँग्रेसबरोबर स्थानिक पातळीवर समझोता केल्याबद्दल भाजपाचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यात सहभागी झालेल्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेला डावलून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर अंबरनाथ विकास आघाडी भाजपानं तयार केली आहे. तसंच अकोला जिल्ह्यात अकोट इथं एमआयएम बरोबर समझोता केला आहे. हे समझोते खपवून घेणार नाही असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याची टीका शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी त्यांनी नाशिकमध्ये प्रचार रॅलीनंतर वार्ताहरांशी बोलताना केली. शिंदे यांनी नाशिकमध्ये शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी रोड शो केला. दरम्यान काँग्रेसनं अंबरनाथ इथं ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह पक्षाच्या सर्व नगरसेवकांना पक्षातून निलंबित केलं आहे. भारतीय जनता पक्षासोबत युती केल्याप्रकरणी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. अकोला जिल्ह्यात अकोट इथं नगरपरिषद निवडणुकीदरम्यान विधानसभा सदस्य प्रकाश भारसाखळे यांनी एमआयएम पक्षासोबत युती केल्याचं समोर आलं. या प्रकरणी तातडीनं खुलासा करण्याची नोटीस भाजपने भारसाखळे यांना बजावली आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचं आज पहाटे अकोला इथं उपचारादरम्यान निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. पटेल यांच्यावर काल अकोल्यातील मोहाळा या गावी चाकू हल्ला झाला होता. छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात आज 26 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यामध्ये 7 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. छत्तीसगडच्या पुनर्वसन योजनेअंतर्गत या सर्वांनी पोलीस आणि सीआरपीएफ अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करल्याचं पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी सांगितलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष सकल देशांतर्गत उत्पादन 7.4% वाढण्याचा अंदाज आहे. गेल्या आर्थिक वर्षात हा दर 6.5% असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचार गीताला निवडणूक आयोगानं परवानगी नाकारली आहे. या गीतात भगवा या शब्दाचा उपयोग करण्यात आला होता. धार्मिक प्रतीकांच्या राजकीय प्रचारात वापरास आचारसंहितेनुसार बंदी आहे, त्यामुळे हा शब्दप्रयोग नियमांच्या विरोधात असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी 20% कर्मचारी प्रशिक्षण सत्राला गैरहजर राहिल्यानं त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांना कठोर शब्दात समज दिली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांसाठी उद्या प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे. 2 सत्रांमध्ये हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यापूर्वीच्या प्रशिक्षणाला हजर न राहिलेल्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणात सहभागी होऊन संभाव्य कारवाई टाळावी, असं आवाहन मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी जी श्रीकांत यांनी केलं आहे. जालना महानगरपालिका क्षेत्रात परवानाधारकांकडे असलेली शस्त्र निवडणूक काळात परत मागवण्यात आली आहेत. आचारसंहिता लागू झाल्यापासून ते आतापर्यंत एकूण 245 पैकी 214 शस्त्रे परवानाधारकांनी विविध पोलीस ठाण्यात जमा केली आहे. ही शस्त्रे त्यांना निवडणूक संपल्यानंतर परत मिळणार असल्याचं मनपा कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे. मलेशिया खुल्या सुपर 1000 स्पर्धेत भारताच्या बॅडमिंटनपटूंची आगेकूच सुरू आहे. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत पीव्ही सिंधूनं चायनीज तैपेईच्या सुंग शुओ युन हिचा 21-13, 22-20 असा सरळ 2 गेम्समध्ये पराभव केला. दुसऱ्या फेरीत सिंधूची लढत जपानच्या टोमोको मियाझाकी हिच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेननं सिंगापूरच्या खेळाडूला हरवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं चिनी तैपेईच्या जोडीचा 21-13, 21-15 असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता त्यांचा सामना मलेशियाच्या जोडीसोबत होणार आहे. केंद्र सरकारनं नुकत्याच पारित केलेल्या विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण या योजनेत रोजगार निर्मितीबरोबरच ग्रामीण उपजीविका सक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याचं बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितलं. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासन स्तरावर तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती शेळके यांनी दिली. ते म्हणाले,
या योजनेअंतर्गत ग्रामसभा, पंचायत आणि स्थानिक यंत्रणांना अधिक महत्व देण्यात आले असून रोजगार निर्मितीबरोबरच ग्रामीण आजीविका मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. ग्रामीण भागातील रोजगार, उत्पन्न सुरक्षा आणि स्वावलंबन वाढवण्यासाठी हा कायदा महत्वाचा टप्पा ठरणार आहे. प्रशासन स्तरावर या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तयारी सुरू करण्यात आलेली आहे.
बीड इथले कवी अनिलकुमार होळकर यांच्या भुरळ डोळ्यांची या चित्रपटानं पश्चिम बंगाल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट कथालेखक तसंच सर्वोत्कृष्ट गीतकार हे पुरस्कार पटकावले आहेत. प्रभात कुमार फिल्म्स निर्मित या चित्रपटाला याआधी आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सर्वोत्कृष्ट गीतलेखन पुरस्कार प्राप्त झाला आहे. राज्यात आज गोंदिया जिल्ह्यात सर्वात कमी 7.5 अंश तर नागपुरात 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अहिल्यानगर 9.5 तर जळगाव 10.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात नांदेड तसंच परभणी इथंही 10.5 अंश तर छत्रपती संभाजीनगर इथं 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आघाडीसाठी पक्षांमध्ये चढाओढ. छत्रपती संभाजीनगर इथं माजी खासदारांच्या वाहनावर हल्ला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न. भाजप काँग्रेस आघाडीवरून दोन्ही पक्षात नाराजी. अंबरनाथची काँग्रेस कमिटी बरखास्त. अकोट इथं एमआयएमशी युतीबाबत भाजपची संबंधितांना नोटीस. आणि मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंची आगेकूच. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.